श्री राम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण कालपासून स्वामीजी आणि अनंतरावांची भेट पाहतो, तर त्याचा पुढचा भाग आज पाहू। अनंतराव म्हणाले, माझ्याकडे एकदा आनंद साधले आले होते, गोडबोलेंचे चाहते। मोशन गोडबोलेंच्या ज्ञानेश्वरी विषयी बोलताना त्यात आलेल्या अवघड शब्दांविषयी मी त्यांना स्पष्ट सांगितलं, तर ते मला म्हणाले, तुम्ही ते पुस्तक विकत घेऊन जाळून टाका। मी म्हटलं, अहो जाळूनच टाकायचं तर ते विकत घेण्यासाठी मी माझ्या खिशातले पैसे कशाला खर्च करू उगाच, मी त्यांच्या गोदामालाच आग लावून टाकेन अशी ही माणसं। स्वामीजी म्हणाले, आम्ही एकदा आळंदीला गेलो होतो, तेव्हा तिथे किसन महाराज साखरेंचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन होतं, नंतर थोड्या वेळाने माझंही तिथेच प्रवचन होतं, तर त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या सोयीवर प्रवचन केलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, आणि म्हटलं ही ओवी अतिशय महत्वाची आहे। नामदेवांनी सांगितलं आहे, एकतरी ओवी अनुभवावी, म्हणजे ज्ञानेश्वरीची ही पहिलीच एकल ओवी अनुभवावी। आता सांगा, एकतरी ओवी अनुभवावी याचा सरळ सोपा अर्थ आम्ही असा घेतो की ज्ञानेश्वरीतली कोणतीही एक ओवी घेऊन तिचं चिंतन मनन करून ती आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असं करता करता सर्व ज्ञानेश्वरीच अनुभवावी। त्यांच्यानंतर बोलताना मी हे सांगितलं, आणि निरूपणासाठी ओवी घेतली, झड झडो आणि वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अवरंग निजधाम माझे। आता सांगा, खुद्द माऊलींच्या आळंदीत हा प्रकार। अनंतराव, तुम्ही आता भगवद्गीतेवर भाष्य लिहा, खरंच नाहीतरी गीतेवर तुम्ही प्रवचन केलेलीच आहेत, तेव्हा तेवढं व्हावं असं वाटतं। अनंतराव हात जोडून, नाही नाही आता बस, कर्मयोगावर एक पुस्तक आहे तेवढं पुरे आहे। स्वामीजी त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन अत्यंत प्रेमाने अनंतरावांकडे पाहत म्हणतात, नाही अनंतराव तुम्ही गीतेवर लिहायलाच हवं, मी तरी नेहमी तुमच्या मागे लागणार याकरता। मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटेन तेव्हा तेव्हा हे सांगतच राहणार, सोडणार नाही। मग निर्मलाताईंकडे पाहून स्वामी म्हणाले, तुम्ही सारखं सांगत राहा यांना आणि लिहून घ्या यांच्याकडून ज्ञानेश्वरी। निर्मलाताई, मी सांगते पण ते ऐकत नाहीत, आता तुम्ही सांगितलं म्हणून ऐकलं तर पाहूया। आपाच सांगतात नेहमी की परमेश्वराचं दार ठोठावत राहायचं, परमेश्वर उघडेल तेव्हा उघडेल। अनंतराव, पण ते दार भक्कम पाहिजे, तेच जर प्लॅस्टिकचं असेल तर तुटेल ते। निर्मलाताई, तुटलं तरी चालेल, आपण ठोठावतच राहायचं। अनंतराव एकदम चपापले आणि आश्चर्यानेच निर्मलाताईंकडे पाहू लागले। स्वामीजी म्हणाले, काही नाही अगदी मजबूत आहे दार। एवढ्यात अनंतरावांच्या पत्नी स्वामीजींकरता दूध घेऊन आल्या। स्वामीजी, मला काही नको आता, आत्ताच इथे येताना दूध घेऊन आलो मी। अनंतराव आणि त्यांच्या पत्नी, नाही थोडं तरी घ्यायलाच हवं। स्वामीजी, बरं अगदी थोडं द्या, दूध नाही म्हणू नये म्हणून। मग आम्हा सर्वांनाच वहिनींनी दूध दिलं। निर्मलाताईंनी स्वामीजींच्या तब्येतीची चौकशी केली। निर्मलाताई, तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना? स्वामीजी, उत्तम, 70-72 वर्षी जशी असायला हवी तशी आहे। निर्मलाताई, नाही खूप बारीक झालेले दिसलात तुम्ही म्हणून विचारलं। स्वामीजी, खर तर डॉक्टरांनी साठीच्या पुढे प्रकृतीची चौकशी करण्यापेक्षा उत्तम दिसत आहात तब्येत ठीक दिसतोय तुमची असं म्हणायला हवं. तसं एकदा माझ्या हृदयाने जोरजोराने धडधडायला सुरुवात केली होती. झाली त्याला 4-5 वर्ष. पण मग त्याला समजलं की आपण असं केलं तर या माणसाची कामं कशी होणार. रोज 17-18 तास काम होतं. म्हणून मग ते आपणच शांत झालं. त्यानंतर आतापर्यंत कोणताही त्रास नाही. अनंतराव, साठीनंतरचा प्रत्येक दिवस हा बोनस दिवस आहे. स्वामीजी, तुमचे ते डॉक्टर भट यायचे ना, ते सांगायचे असं करू नका, तसं करू नका, नाहीतर हे होईल. मी त्यांना म्हणायचो, मी अगदी ठीक आहे, तुम्ही उगाच आजारी करू नका मला. अनंतराव, डॉक्टरांनाही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं असं वाटत असतं. स्वामीजी, तुमची तब्येत आता खूपच बरी वाटते, सुधारली आहे गेल्या वेळेपेक्षा. अनंतराव, हो, विश्रांती घेऊन घेऊन जाडच झालंय. स्वामीजी माझ्याकडे पाहून म्हणाल, ही पूर्वी शिर्डीला जात होती सर्व मंडळी. तुम्ही गेला होता ना आता रामनवमीला शिर्डीला, आता तिथे कीर्तन कोण करतं, मनू महाराज? अनंतराव म्हणाले, हो, पण यावेळी मी गेलो होतो ना, म्हणून रामनवमीचं आणि काल्याचं कीर्तन मीच केलं. स्वामीजी अनंतरावांचे दोन्ही हात हातात घेत, बरं आता येतो आम्ही. उठल्यावर स्वामीजींनी आणि अनंतरावांनी एकमेकांना प्रेमभरीत आलिंगन दिलं. स्वामीजी अनंतरावांना खूप हळूवारपणे म्हणाले, जिथे कुठे असाल तिथे प्रकृती सांभाळा, काळजी घ्या स्वतःची. नंतर श्री स्वामीजी आणि आई आज जाऊन अनंतरावांच्या वृद्ध मातोश्रींना नमस्कार करून नमस्कार केला. स्वामीजी अनंतरावांच्या मातोश्रींना म्हणाले, तुमच्या अनंताने दिग्विजय केलाय, नावाप्रमाणेच ते अनंत झाले आहे, तुम्हाला धन्यता वाटत असेल नाही का? अनंतरावांच्या मातोश्री, आप्पा संन्यास घ्यायचा म्हणतोय. मी त्याला म्हटलं, मी जिवंत असेपर्यंत तरी नको घेऊ संन्यास, माझ्या मागे तुला काय हवं ते कर, पण ऐकत नाही माझं, तुम्ही तरी सांगा त्याला, तुमचं तरी ऐकलं तर ऐकलं. स्वामीजी, मी खूप वेळा सांगितलं त्यांना संन्यास घेऊ नका म्हणून, आता संसारात तरी काय ते संन्यस्तच नाहीत का? पण ते म्हणतात त्यांच्या सद्गुरूंची इच्छा होती संन्यास घ्यायची, ती त्यांना पूर्ण करता आली नाही, म्हणून आता हे सद्गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी संन्यास घेत आहेत. आता मी काय सांगणार त्यांना, माझा नाईलाज झाला. आता अनंतरावांनी एकदा ठरवलं की ठरवलं, मग ते करणारच. ब्रह्मदेव खाली उतरला त्यांना सांगायला तरी काही उपयोग नाही. अनंतराव, सरळ मी हट्टी आहे म्हणा की असा लांबून घास कशाला हवा? मातोश्री अनंतरावांच्या मातोश्री स्वामीजींना, पण त्याने आत्ताच संन्यास घेतला तर मला अग्नी कोण देणार, माझी उत्तरक्रिया कोण करणार, माझी सगळी क्रियाकर्म याच्या आतून व्हावीत असं मला वाटतं. स्वामीजी मातोश्रींना, तसंच होईल, तुमची इच्छा पूर्ण होईल, काही काळजी करू नका, निश्चिंत राहा, असं म्हणून स्वामीजींनी त्या माऊलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. स्वामीजींचं हे आश्वासन ऐकून त्या माऊलीला खूप आनंद झाला. पुढे या प्रसंगानंतर 8 दिवसातच अनंतरावांच्या मातोश्रींनी इहलोकीची यात्रा संपवली. अनंतरावांनी त्यांची सर्व क्रियाकर्म करून नंतर संन्यास घेतला. अशा प्रकारे त्या माऊलीची इच्छा पूर्ण झाली. नंतर स्वामीजी आणि त्यांच्या मागून आम्ही सर्वजण तिथून निघालो. अनंतराव स्वामीजींना निरोप देण्यासाठी खाली रस्त्यावर गाडीपाशी आले होते. स्वामीजी गाडीत बसले आणि अनंतराव गाडी शेजारी खिडकीजवळ उभे होते. त्यांचे दोन्ही हात स्वामीजींच्या हातात होते. एवढ्यात स्वामीजी म्हणाले, मला पूर्वी वाटायचं की मी तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, पण नंतर काय झालं कुणास ठाऊक. कसं काय हो अनंतराव, तुम्ही असे कसे काय एकदम मोठे झालात. अनंतराव मिश्किलपणे डोळे बारीक करून आणि मानेला किंचित हिसका देत म्हणाले, लहान तो नेहमी लहानच राहतो, कधीच मोठा होऊ शकत नाही, मोठे तर मोठेच असतात. स्वामीजी गाडीच्या खिडकीवर असलेल्या आपल्या डाव्या हातावर उजव्या हाताच्या बोटाने ताळ धरत मान किंचित तिरपी करून मिश्किलपणे अनंतरावांकडे पाहत म्हणाले, आणि मग ज्ञानोबांचं काय करणार. अनंतराव त्यांचं सगळंच निराळं, त्यांना तर 750 वर्ष झाली आहेत, 700 वर्षानंतर त्यांनी दर्शन नाही का दिलं. अनंतरावांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य झळकलं. आपल्या परमप्रिय दैवताविषयीचा अनंतरावांचा हा भाव पाहून स्वामीजी अक्षरशः विरघळून गेले. त्यांनी झटकन अनंतरावांचे दोन्ही हात आपल्या हातात ओढून घेतले आणि जोराने हलवले. खरं तर त्यांना अनंतरावांना आपल्या हृदयाशी घट्ट धरायचं असणार. पुन्हा एकदा अनंतरावांना तब्येत सांभाळायला सांगून स्वामीजींनी त्यांचा निरोप घेतला. निघता निघता पटकन अनंतरावांनी स्वामीजींचे दोन्ही हात आपल्या कपाळाला लावून नमस्कार केला. गाडी हल्ली आणि या हृदयंगम भेटीची इतिश्री झाली. हरिओम तत्सत.
रामकृष्ण वचनामृतातला काही भाग आपण पाहूया. श्री रामकृष्ण काशीपूरच्या बगीचात भक्तांसह वास करीत आहेत. प्रकृती खूप खराब, परंतु भक्तांच्या मंगलासाठीच सदाच व्याकुळ. आज शनिवार शुक्ल चतुर्दशी 17 एप्रिल 1886, आजच पौर्णिमाही पडते आहे. कित्येक दिवसांपासून जवळजवळ रोजच नरेंद्र दक्षिणेश्वरी जात आहेत. तिथे ते पंचवटीत ईश्वर चिंतन करतात, साधना करतात. आज ते सायंकाळी परतलेत. बरोबर होते तारक आणि काली. रात्रीचे 8 वाजलेत. चांदणे आणि दक्षिणेचा वारा यांनी बगीचात मोहकतेत आणखीच भर घातली आहे. भक्तांपैकी पुष्कळजण खालच्या खोलीत ध्यान करीत आहेत. त्यांना उद्देशून नरेंद्र मास्तरांना म्हणाले, हे सोडत आहेत, म्हणजे ध्यान करीत करीत उपाधी टाकीत आहेत. काही वेळानंतर मास्तर वरच्या दिवाणखान्यात श्री रामकृष्णांजवळ जाऊन बसले. रामकृष्णांनी त्यांना पिगदाणी व पंचा धुवून स्वच्छ करून आणायला सांगितले. त्यांनी पश्चिमेच्या पुष्करणीच्या घाटावरून चंद्राच्या उजेडात ती धुवून आणली. दुसऱ्या दिवशी रामकृष्णांनी मास्तरांना बोलावले. ते गंगा स्नान आटोपून श्री रामकृष्णांचे दर्शन घेऊन दिवाणखान्याच्या गच्चीवर गेले होते. मास्तरांचे कुटुंब पुत्रशोकाने वेड्यासारखे झाले आहे. रामकृष्णांनी मास्तरांना आपल्या कुटुंबाला काशीपूरच्या उद्यानात घेऊन यायला आणि तिथेच प्रसाद द्यायला सांगितले. रामकृष्ण कोणाकडून सांगताहेत, इथे यायला सांगा, 2 दिवस राहील, अंगावरच्या मुलालाही जेणेकरून घेऊन येवो आणि इथे येऊन जेवील. मास्तर, जशी आपली आज्ञा महाराज. तिची खूप ईश्वरावर भक्ती जडेल तर छान होईल. रामकृष्ण खुणाकरून म्हणाले, आहा, शोक हुसकावून लावतो आणि एवढा मोठा पोरगा गेला. कृष्ण किशोराची भवनाथासारखी दोन मुलं होती. कॉलेजच्या दोन अडीच परीक्षा पास झालेली मरून गेली. एवढा मोठा ज्ञानी प्रथम स्वतःला सावरू शकला नाही. बरं झालं मला सुदैवाने ईश्वरानं मुलं दिली नाहीत. अर्जुन एवढा मोठा ज्ञानी बरोबर कृष्ण तरी अभिमन्यूच्या शोकानं अगदी विकळ होऊन गेला. किशोरी येत नाही का बर? एक भक्त तो रोज गंगा स्नानाला येत असतो. रामकृष्ण इथं का बर येत नाही? भक्त यायला सांगीन महाराज. रामकृष्ण लाटूला हरीश का येत नाही? आज मास्तरांच्या घरच्या 9-10 वर्षाच्या दोघी मुलींनी काशीपूरच्या बगीचात रामकृष्णांजवळ येऊन दुर्गा नाम जपो सदा मजलो आमार मन भ्रमरा इत्यादी गाणी त्यांना ऐकविली. श्री रामकृष्ण तेव्हा मास्तरांच्या श्यामपुकूर विभागातील तेलीपाडा नामक वेटाळातील घरी गेले होते तेव्हा या दोन मुलींनी रामकृष्णांना गाणी गाऊन दाखवली. त्यांची गाणी ऐकून रामकृष्ण संतुष्ट झाले. आज काशीपूरच्या उद्यानगृहात ज्या ज्यावेळी श्री रामकृष्णांसमोर गाणी म्हणत होत्या त्यावेळी भक्तजन खालून ऐकत होते. नंतर त्यांनी त्या दोघींना खाली बोलवून परत त्यांची गाणी ऐकली. रामकृष्ण मास्तरांना, तुमच्या पोरींना आणखी गाणी शिकू नका, आपोआप गातील, ती गोष्ट वेगळी, वाटेल त्याच्या समोर गायल्यानं लाज नाहीशी होऊन जाईल. लाज स्त्रियांच्या पक्षी फार आवश्यक. नवाची वेळ झाली आहे. श्री रामकृष्ण मास्तरांबरोबर संभाषण करीत आहेत. खोलीत शशी देखील आहेत. मास्तरांना, नरेंद्र आणि शशी काय बोलत होते? कसली चर्चा करत होते? मास्तर शशींना, काय बोलणं चाललं होतं? शशी, निरंजनानं सांगितलं वाटतं. रामकृष्ण, काय चर्चा चालली होती? मी ईश्वर अस्ती नास्ती वगैरे शब्द ऐकले. शशी हसत, नरेंद्राला बोलवू. रामकृष्ण बोला. नरेंद्र येऊन बसले. श्री रामकृष्ण मास्तरांना, त्याला काही विचारा, काय संभाषण चाललं होतं? नरेंद्र, पोट अमळ गरम झालंय, त्यात काय सांगायचं, ते ठीक होऊन जाईल. रामकृष्ण मास्तर हसत, बुद्ध अवस्था कशी असते? नरेंद्र, माझी काय ती झाली आहे म्हणून सांगू? मास्तर, ईश्वर आहे की नाही याविषयी बुद्ध काय म्हणतात? नरेंद्र, ईश्वर आहे असं कसं म्हणता? तुम्ही स्वतःच तर जगत सृष्ट करीत आहात. बर्कलेने काय म्हटलंय माहीत आहे ना? मास्तर, हा, त्याने म्हटलं आहे, जोवर इंद्रियांचे काम चालते तोवरच जगत. रामकृष्ण, न्यांगटा म्हणत असे, मनातच जगत आहे आणि मनातच परत ते लय पावत असतं. परंतु जोवर इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी आहे तोवर सेव्य सेवक भावत चांगला. नरेंद्र मास्तरांना, तर्कविचाराने ईश्वर आहे हे कसे बरे सिद्ध करू शकाल? आणि विश्वासावरच जर अवलंबून राहणार असाल तर मग सेव्य सेवक संबंध मानायलाच हवा. तो जर मानाल आणि मानावा लागेल तर मग त्याला ईश्वराला दयामयही म्हणावं लागेल. तुम्ही फक्त दुःखच लक्षात ठेवलं आहे. त्यानं ईश्वरानं म्हणजे इतकं सुख दिलं आहे ते विसरून का बरं जाता? त्याची केवढी कृपा. तीन मोठ्या गोष्टी त्यानं आपल्याला दिल्या. मनुष्य जन्म, इंद्रिया, ईश्वराला जाणण्यासाठी व्याकुळता आणि महापुरुषाचा संग. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संशयः, सर्वजण चूप बसून आहेत. श्री रामकृष्ण नरेंद्रांना, मला मात्र छान जाणवते की माझ्या आत कुणीतरी एक जण आहे. डॉक्टर राजेंद्रलाल दत्त येऊन बसले. ते श्री रामकृष्णांवर होमिओपॅथिक पद्धतीने औषधोपचार करीत आहेत. औषध पाण्यासंबंधी बोलणे आटोपल्यावर श्री रामकृष्णांनी डॉक्टरांकडे बघत मनोमोहनांकडे बोट दाखविले. डॉक्टर राजेंद्र हे माझ्या मामे भावाचे चिरंजीव नरेंद्र खाली आले. ते आपल्याशीच गात आहेत, प्रभू तू दर्शन देऊन माझे सारे दुःख दूर करून माझे पंचप्राण मोहून टाकले आहेस. तू लाभल्याने सातही लोक आपला शोक विसरून जातात, मग माझ्यासारख्या हीन दिनाची काय गोष्ट. नरेंद्रांना अमळ पोटाचा विकार झाला आहे. ते मास्तरांना म्हणाले, प्रेम भक्तीच्या मार्गात राहिल्याने देहावर मन उतरते, नाहीतर मी कोण? मी मनुष्यही नाही, देवताही नाही, मला सुखही नाही, दुःखही नाही. संध्याकाळ झाली. श्री रामकृष्ण अंथरुणावर बसून जगन्मातेचे चिंतन करीत आहेत व तिचे नाव घेत आहेत. कित्येक भक्त त्यांच्याजवळ निशब्दपणे बसून आहेत. काही वेळाने डॉक्टर सरकार आले. खोलीत लाटू, शशी, शरद, भक्ता नरेन, पलटू, भूपती, गिरीश प्रभूती अनेक भक्त आहेत. स्टार थिएटरचे रामतारण गिरीशांबरोबर आले आहेत. ते श्री रामकृष्णांना गाणी गाऊन दाखवतील. डॉक्टर, काल रात्री 3 वाजता मी तुमच्यासाठी मोठ्या काळजीत पडलो होतो. पाऊस पडत होता, ते पाहून विचार करीत होतो तुमच्या खोलीची दारंदिर उघडीच ठेवली आहेत की काय. रामकृष्ण डॉक्टरांचा स्नेह बघून प्रसन्न झाले. ते उद्गारले, म्हणता तरी काय, जोर देह आहे तर काळजी घ्यायलाच हवी. पण मला दिसत आहे की आत्मा देहाहून वेगळा आहे. कामिनी कांचनावरचं प्रेम तर अजिबात निघून जाईल. जर अजिबात निघून जाईल तर नीट कळू शकेल की देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. नारळातले पाणी सगळे सुकून गेल्यास कवटी वेगळी आणि खोबरे वेगळे होऊन जाते. तेव्हा आढळून येते की नारळ खडखड वाजत आहे. जसे ज्ञान आणि तलवार, ज्ञान वेगळे तलवार वेगळी, म्हणूनच देहाच्या आजारासंबंधी तिला मी फार म्हणू शकत नाही. गिरीश भक्तांना पंडित शशधर यांना श्री रामकृष्णांना म्हणाले होते की आपण समाधी अवस्थेत देहावर मन आणा म्हणजे आजार बरा होईल. यांनी भावावस्थेत बघितले की शरीर जणू खडखड करीत आहे, ते जणू हाडामासांचा ढिला सापळा आहे. रामकृष्ण, पुष्कळ दिवस झाले, त्यावेळी मी खूप आजारी होतो. काली मंदिरात बसलो होतो, आईजवळ प्रार्थना करण्याची इच्छा झाली, परंतु नीट स्वतःच्या वतीने काही म्हणू शकलो नाही. म्हणालो, आई हृदय, सांगतो तुझ्याजवळ आजाराची गोष्ट काढायला. आणखी काही जास्त बोलू शकलो नाही. बोलता बोलता लगेच झटकन मनासमोर उभी राहिली सोसायटी, एशियाटिक सोसायटीचा म्युझियम, आणि तिथला तारांनी बांधलेला माणसाच्या हाडांचा सांगाडा. लगेच म्हणालो, आई तुझं नाम गुण घेत हिंडेन, त्यासाठी देह अमळ तारांनी पक्क आवळून दे. त्या तिथल्या सारखा सिद्धाई मागण्याची सोय नाही. प्रथम प्रथम हृदय म्हणाला होता, त्यावेळी हृदयाच्या अंडर होतो की नाही म्हणजे देखरेखीखाली, म्हणून रामकृष्णांनी इंग्लिश शब्द वापरला. म्हणून तो म्हणाला होता की आईजवळ अमळ शक्ती मागा. काली मंदिरात शक्ती मागायला जाऊन बघितले की 30-35 वर्षाची एक रांड लुगडे वर करून भडभड. आईने दाखवून दिले की सिद्धी म्हणजे विष्ठेसारख्या आहेत. तेव्हा रुधूचा राग आला, का त्यानं मला सिद्धी मागायला शिकून दिलं म्हणून. आता गाणे गाऊ लागले. ही वीणा माझ्या मोठ्या आवडीची, माझ्या शौकाची गोष्ट आहे. ती मोठ्या काळजीपूर्वक लावलेली असल्या कारणाने तिचा आवाज अति गोड आहे. ती नीट हळुवारपणे छेडल्यास तिच्या तारा तारातून अमृतमधुर संगीत स्त्रवू लागेल. ती जर आवळून घट्टही बांधलेली नसेल आणि सैलही बांधलेली नसेल तर तिच्यातून शतधारांनी माधुरी वाहू लागेल. पण तारा जर सैल असतील तर वाजायची नाही आणि घट्ट असतील तर तुटून पडतील. गिरीशांना, हे गाणे काय ओरिजिनल आहे? डॉक्टर म्हणाले, गिरीश नाही, एडविन अन्नाचा थॉट रामतारण बुद्धचरित नाटकातून गाणे गात आहेत. विसाव्यासाठी असुसलो आहो, पण हाय कुठे मिळायचा विसावा? कुठून तरी येतो आणि कुठेतरी वाहत जातो, फिरफिरून येतो, किती रडतो हसतो आणि कुठे निघून जातो, मी याचा सदा विचार करीत असतो. हे गाणे ऐकता ऐकता रामकृष्ण भावाविष्ट होऊ लागले. ही स्वप्न कधी बरं भंगतील? जे जागे झालं आहात ते आणखी झोपू नका. हा घोर घन अंधार अति भयंकर, हे प्रकाशमया तू प्रकाशून ह्या तमाचा नाश कर. तुझ्याखेरीज आणखी काहीही करणोपाय नाही, म्हणून तुझ्या चरणी शरण येऊ इच्छितो. हे गाणे संपलं. रामकृष्ण म्हणाले, हे काय केलं? खिरीनंतर कडुनिंबाचा काढा जो तुम्ही गायलात या तमाचा नाश कर. तोच लगेच मला सूर्याचं दर्शन झालं, दिसलं की त्याचा उदय होता, चोहीकडे अंधार नाहीसा झाला आहे आणि सगळे त्या सूर्याला शरण जाऊन त्याच्या पायी लोळण घेत आहेत. रामतारण फिरून गायू लागले, हे आई जगन्माते तू दिनांचे तारण करणारी, दुरिताचे वारण करणारी, सत्व रज तम हे तिन्ही गुण तुझ्या ठाई आहेत, तूच सृजन पालन संहार करणारी आहेस, तू सगुण आहेस, तू निर्गुण, तू सर्व रूपिणी. रामकृष्ण परत भावाविष्ट होऊ लागले. गाणे समाप्त झाले. भक्तांपैकी अनेक जण धुंद अवस्थेत आहेत, सर्वजण स्तब्धपणे बसून आहेत. रामकृष्ण हा अतिशुद्ध आहे, भक्त्या नरेंकडे बोट दाखवून वैषयिक बुद्धीचा याला लवलेशही स्पर्श नाही. मनमोहन आपल्या मुलासंबंधी हे म्हणत असतात, मुलगा जर मिळाला तर मला बापाची गरज नाही. डॉक्टर तेच तर, म्हणून तर मी म्हणत असतो की तुम्ही मुलावरच भाळता. लोक ईश्वररूपी पित्याला सोडून पुत्राच्या म्हणजे अवताराच्या भजनी लागतात, असा डॉक्टरांच्या म्हणण्याचा भावार्थ होता. रामकृष्ण हसत, बापाची गरज नाही असं मी म्हणत नाही डॉक्टर, ते आलं लक्षात, असलं थोडं बहुत न म्हणून कसं भागेल? रामकृष्ण तुमचा मुलगा छान सरळ आहे. शंभू अगदी आरक्त होऊन म्हणाला होता, सरळ भावाने हात मारल्यास तो ऐकीलच ऐकील, मी पोरावर इतकं प्रेम का करतो माहीत आहे? ती म्हणजे निर्भय दूध आहेत, थोडं उकळून घेतलं की झालं, देवसेवेलाही चालतं. पाणी असलेले दूध फार तावावं लागतं, खूप लाकडं जाळावी लागतात. पोरं म्हणजे जणू नवी मडकी, चांगली भांडी, त्यात दूध निश्चिंतपणे ठेवता येते. त्यांना ज्ञानाचा उपदेश केल्यास त्यांच्या ठाई चैतन्य लवकर जागे होते, विषयी लोकांचं लवकर जात नाही. दही विरजविलेल्या मडक्यात दूध ठेवल्यास भय वाटतं की न जाणं ते नासून जायचं, म्हणून मला पोरं आवडतात. हरी हरी हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.